9.5 वर रेड एफएम वर 9:21 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये छोटे छोटे गोड गोड निरागस गोंडस पोर आणि त्यांच्या पाठीवरलं ओझ. डेफिनेटली एज्युकेशन मस्ट आहे, पण सध्या काय एक फार विचित्र प्रॉब्लेम समोर येतो, एक धक्कादायक गोष्ट समोर येते. दप्तराचं ओझ वाहून 7 ते 13 वयोगटातल्या जवळजवळ 68% शाळकरी मुलांना पाठदुखी आणि कुबड येण्याच्या तक्रारी सुरू झाल्या. म्हणजे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडस्ट्री ऑफ इंडियाने यांच्या आरोग्य समितीमार्फत देशात नुकतीच पाहणी करण्यात आली आणि 13 वर्षाखालच्या विद्यार्थ्यांमध्ये ही आणि अशा स्वरूपाची एक मोठीशी समस्या पाहायला मिळाली. ही समस्या तुमच्याही घरात दिसती आहे का? म्हणजे पोरगं घरी आल्यानंतर आई जरा पाठ दाबून दे, झोपताना जरा असं मला तेल लावून दे वगैरे वगैरे काही डिमांड करायला लागलं आहे का पोरगं? सुपर एच 93.5 रेड एफ एमवर असं काही असेल तर जरा शेअर करा. 6601935 नंबर आहे. सुपर एच 93.5 रेड एफ एमवर MTV स्पोक वर्ल्ड 2 से ड्रायव्हिंग स्लो खूपसूरतचा ट्रॅक एन्जॉय. सुपर हिट 93.5 रेड एफ एम बजाते राहो.